सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत बुकलेट गाय अमृत देशमुख गप्पा मारतोय.
आणि हा थॉट कुठून आला की मला बुकची समरी द्यायची आहे लोकांना, ती सुद्धा त्यांना आवडेल अशा स्वरूपात त्यांच्यापर्यंत ती पोहोचवायची आहे, हे कधी सुचलं होतं
ते ऐका की. सो मला ना आय थिंक लहानपणापासून मला कम्प्लेनिंग अटिट्यूड बिलकुल नव्हता. टिपिकली आजकालची मुलं अशी वगैरे असं कोणी बोललं की मला खूप राग आहे.
ओके,
तर जनरेशनला दोष देऊन वगैरे घालत नाही. टू फाईंड आउट की व्हाय वी आर डुईंग व्हॉट वी आर डुईंग.
राईट राईट.
हा लहान मुलं स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात, तिथे त्याच्यामध्ये मोटिवेटिंग फॅक्टर्स काय आहे, फेसबुकने असं आपल्या सायकोलॉजी बरोबर काय असं खेळत आहेत की आपल्याला सारखं सारखं फेसबुक ओपन करावं असं वाटतं. सो याचा सगळा अभ्यास केला. आय ऑलवेज फाइंड द व्हाय बिहाइंड आवर बिहेव्हिअर्स. आता शोध घेतल्यावर मला कळलं की असं काही तरुणांनी डिसाईड नाही केलं की आम्ही घाणेरडच काहीतरी का बघणार आहे. राईट, त्यांच्यासाठी जर कोणी एक यंग लीडर असेल हु विल गिव्ह सम गुड स्टफ, दे विल गो फॉर इट.
ही इज
यंग अँड ही इज एन्थुझियास्टिक, पीपल आर गोइंग टू फॉलो इट. डिसाइडेड की प्रत्येक एक स्किल आहे किंवा प्रोफेशन आहे त्याच्यात एक चेहरा आहे.
बरोबर.
म्हटलं हु इज द बेस्ट शेफ ऑफ इंडिया, पटकन संजीव कपूर आपल्या डोक्यात नाव येतं.
बरोबर.
इफ आय से हु इज द बेस्ट क्रिकेटर ऑफ इंडिया, विराट आणि सचिन डोक्यात येतं. हु इज द बेस्ट हेअर स्टायलिस्ट, तर जावेद हबीब नाव येतं.
बरोबर.
हु इज द रीडर ऑफ इंडिया.
ओके.
नो फेस. असं कोणीच नाही की हु रीड्स फॉर अदर, स्वतःसाठी तर सगळेच वाचतात,
दुसऱ्यासाठी
वाचणारं कोणीच नाही. आय डिसाइडेड टू बिकम दॅट फेस.
क्या बात आहे. यु नो या सगळ्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत, कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत, बजाते राहू.